आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबर दिता. लोकसभा वेंचणुकेची कार्यावळ आयज जाहीर केल्या. ही वेंचणूक 7 पावड्यांचेर जातली. मतमेजणी 4 जूनाक जातली. पयल्या पावड्यार फुडल्या म्हयन्याच्या 19 तारखेर लोकसभेच्या 102 जाग्यांखातीर मतदान जातले. दुसऱ्या पावड्यार 26 एप्रिलाक 89 जाग्यांखातीर मतदान जातले. तिसरो पावडो 7 मेक जातलो, तातूंत 94 जाग्यांखातीर मतदान जातले. चवथ्या पावड्याचे मतदान 13 मेक 96 जाग्यांखातीर जातले. पाचव्या पावड्यार 49 जाग्यांखातीर 20 मेक मतदान जातले. सव्या पावड्याचे मतदान 25 मेक 57 जाग्यांखातीर आसतले. सातव्या आणि निमाण्या पावड्यावेले मतदान 57 जाग्यांखातीर 1 जूनाक जातले. वेंचणूक आयोगान आयज नवी दिल्लीन लोकसभेच्या वेंचणुके वांगडाच कांय राज्यातल्या विधानसभेच्या वेंचणुकेची कार्यावळ जाहीर केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकसभेच्या वेंचणुके वेळार भ्रष्टाचार सोपोवपाक आणि उदरगत हाडपा खातीर जनतेचो तेको मागला. प्रधानमंत्री आयज कर्नाटकातल्या कलबुर्गी हांगा एका प्रचार रॅलीन उलयताले. कर्नाटकान आयुष्यमान भारत येवजणे खाला 80 लाख लोकांक लाव मेळ्ळा. 75 लाख घराब्यांक जलजीवन मिशनाच्या माध्यमातल्या नळाचे उदक मेळ्ळा. उज्ज्वला येवजणे खाला 40 लाख बायलांक रांदपाच्या गॅसीची जोडणी मेळ्ळ्या, अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगले. प्रधानमंत्र्यांनी कर्नाटक कृषी आणि उद्योजीक केंद्र घडोवपा खातीर मोदी की गारंटीचे आश्वासन दिला. केंद्र सरकार 23 राज्यांनी आयतारा नव भारत साक्षरता कार्यावळीचो भाग म्हण मुळावी साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी म्हळ्यारूच FLNAT घेतले. या महत्वाच्या देशव्यापी मूल्यांकनाखातीर अदमासी 37 लाख विद्यार्थी हाजीर रावतले, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयान दिल्या. FLNAL ही परीक्षा दर एका वाटेकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सगळ्या जिल्ह्यांनी आयोजित करतले. मूल्यांकन वाचन लेखन आणि अंक या 3 विषयाचो आसपाव आसा आणि दर एक विषयाक 50 गुण आसात. तसेच 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा प्रमाण ही चाचणी विद्यार्थ्यांच्या प्रादेशिक भाषेतल्यान घेतले. नव भारत साक्षरता कार्यावळीचो एक भाग म्हण आयोजित केल्ल्या अध्यापन शिक्षण सत्राच्या परिणामाचे मूल्यांकन करपा खातीर ही चाचणी महत्वाची आसा. पात्रता प्राप्त विद्यार्थ्यांक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंगावरवी प्रमाणपत्र दितले. नामनेची गायिका अनुराधा पौडवाल आयज भारतीय जनता पार्टीन सामील झाली. नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयान पक्षाचे जनरल सेक्रेटरी अरुण सिंग हांच्या हाजिरेन तिचो पक्षान आस्पाव झालो. भारतीय जनता पक्षान आयज लोकसभा वेंचणूक 2024 खातीर मैं मोदी का परिवार हूं हे प्रचाराचे व्हिडिओ गीत लोकां मुखार हाडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टांत शेतकार ते गरीब घरामेरेन वेगवेगळ्या कल्याणकारी येवजण्यांचो फायदो घेवपी लोकांचेर उजवाड घालपी व्हिडिओ शेअर केला. तेलंगणात वेंचणुकेच्या रॅली वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी घोषणा दिल्या उपरांत हे गीत माई मोदी का परिवार हूं म्हळ्यार हांव मोदीचे कुटुंब या विषयाचेर तयार केला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर 23 मार्च सावन सिंगापूर, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या 5 दिसांच्या भोंवडेर आसतले. तिनूय देशाबरोबरचे द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचेर भर दिवपी आणि प्रादेशिक आव्हानांच्या मुद्द्याचेर चर्चा करपाचेर भर दिवपी अशी ही भेट आसतली. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 दीस उदेंत आणि मध्य भारतीय वाठारांनी पाऊस पडपाची शक्यता आसा असे सांगला. अस्तंत बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात या महिन्याच्या 20 तारखेमेरेन उटंगाराचा पाऊस पडतलो असं भारतीय हवामान खात्याचा अदमास आसा. हिमालय, अस्तंत बंगाल आणि उत्तर उदेंतच्या वाठारांनी येवपी 6 दीस काय प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात या महिन्याच्या 31 तारखेक मात्र पाऊस पडपाची शक्यता आसा असो भारतीय हवामान खात्याचा अदमास आसा. फुडल्या 3-4 दिसांत दक्षिण भारताच्या चडांचड तापमान बदल जावचो ना असे हवामान खात्यान सांगला. तामिळनाडू, पुंडिचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशातले गरमीचे आणि दमटीचे वातावरण आणि हवामान फुडले 2 दीस तसेच उरतले असे हवामान खात्यान सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.